हरे कृष्ण। तर आजच्या श्रीमद भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे। तर हा जो नवा स्कंद आहे, या नवा स्कंदातला हा नववा अध्याय अंशुमान वंशळ या अध्यायाची आता जवळजवळ शेवट होत आलेला आहे, काही श्लोकच राहिलेत। आणि या अध्यायामध्ये खटवांग महाराजांचं वर्णन इथं येत आहे। तर आजच्या या श्लोकामध्ये खटवांग महाराज म्हणत आहेत की कशा पद्धतीने स्वर्गलोकाचे पद प्राप्त करणारे जे जीवा जे देवी देवता आहेत यांना पण ही भौतिक परिस्थिती सतत विचलित करत असते, मन बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारे। आणि ते म्हणतात जर अशा श्रेष्ठांनाही नित्य हृदयात निवास करणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना साक्षात्कार शक्य होत नाही तर मग त्यांच्याहून हीन असणाऱ्या मनुष्याविषयी काय सांगावे बरे। तर फार सुंदर प्रभुपाद तात्पर्यामध्ये वर्णन करतात की कशा प्रकारे भगवंतांना प्राप्त करण्याची विधी प्रभुपाद इथं वर्णन करतात की सुरुवातीला प्रभुपाद या तात्पर्यामध्ये भगवंत हृदयात स्थित आहेत आणि नंतर मग ते हृदयस्थित असून त्यांना कसं ध्यानयोगाद्वारे ध्यानास्थित कदगतेन याद्वारे प्राप्त करू शकतोय। जय श्री राधा गोविंद देव की जय। बरोबर दोन विधी वर्णन करतात इथे, एक भौतिक विधी जी ध्यानाद्वारे प्राप्त करणे, दुसरी विधी म्हणजे भक्ती योगाची विधी। तर अशा तीन भागामध्ये आपण आज चर्चा करू। तर पहिल्या भागामध्ये आपण पाहू की कशा प्रकारे या भौतिक जगामध्ये भौतिक संसर्गामध्ये ज्यावेळेला जीवात्मा येतो त्यावेळेला कशा पद्धतीने तो इथे विचलित राहतो भौतिकतेच्या संपर्कात आल्यामुळे। जवळजवळ बऱ्याच काळानंतर श्रीमद भागवत वर्गाचं मी सेवा करत आहे। मागच्या महिन्यामध्ये फार सुंदर वैष्णव सेवा घडली, तर त्यामध्ये काही साक्षात्कार माझे होते जे आजच्या भागवत वर्गामध्ये मला ते जाणवत तयारी करताना आठवत मी बोलू शकतो की इथे प्रभुपाद वर्णन करतात की कशा पद्धतीने आजच्या श्लोकामध्ये की भौतिकतेच्या परिस्थितीमध्ये ह्या संपर्कामुळे जो जीवात्मा आहे किंवा देवी देवता ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये इंद्रिय मन बुद्धी ह्याच्यामध्ये विचलितता घडून येते। तर ही संपर्क जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे। जसं आत्ताच्या चालू घडामोडी बघितता आपण पाहतो की संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये हा जो करोना व्हायरस जो आलेला आहे त्याच्या पूर्णपणे पसरल्यामुळे त्याच्या संपर्कामुळे हा व्हायरस वाढत आहे। तर त्याचा सगळीकडे दुष्परिणाम सगळीकडे होत आहे, तसा परिणाम आपल्या इकडे पण झालेला होता। तर बऱ्याच वर्षामध्ये अशा प्रकारचं हे चित्र पाहायला मिळालं। इवन आम्ही आश्रममध्ये मी बऱ्याच काळ वर्षभर काही वर्ष राहिलोय, माझ्याकडे मेडिकल विभाग असल्यामुळे मी सेवा करत असतो, तर आत्तापर्यंतच्या वर्षावर इतके भक्त आजारी मी पहिल्यांदा पाहिले आणि त्यात मीही होतो। तर हे पाहत असताना हा जो आजार पण आहे भले आपल्या इथं सगळ्यांना झालं नव्हतं हे, पण त्याच प्रकारचं संसर्ग प्रत्येकांना होत होता आणि एकापाठोपाठ एक प्रत्येक भक्त म्हणा किंवा बाहेर पण पाहू शकतो की सगळेजण आजारी होत होते। तर हा जो व्हायरस जो आहे तर हे ॲक्च्युली तसं पाहिलं तर काय हा परपजीवी जंतू आहे. ऐकली मराठीमध्ये आपल्या गावाकडच्या भाषेत म्हटलं बांडगुळ. ऐकू बांडगुळ जो हा शब्द याचं जसं एखाद्या झाडावर दुसरं एक झोप किंवा झाड येतं आणि त्या झाडाचेच जे काही खाद्यपदार्थ आहे ज्याचं पोषण त्या झाडाला मिळत असतं तेच पोषण ते झाडाचं शरीरच त्याचं पोषण असतं. तर अशा प्रकारे हा जो जंतू आहे हा ज्या वेळेला आपल्या शरीर आघात करतो आपल्या शरीरात येतो आधी काय संपर्क होतो आणि संपर्काने आत येतो आल्यानंतर तो आत आल्यानंतर काय होतं त्याच्या आपल्या शरीरातलं शरीर म्हणजे त्याचं खाद्य होत जातं आणि जसं तो आतमध्ये जाऊन त्याला पोषक वातावरण मिळतं तसं तसं त्यांची वाढ होत जाते. आता हे फार प्रॅक्टिकल किंवा डिटेलमध्ये जातं. यांची वाढ झाल्यानंतर मग त्यांची संख्या वाढते आणि मग व्यक्ती आजारी होतो त्याला विकनेस येतो विकनेसपणा येतो तोंडाला चव नाही अंगात कणकणी वगैरे वगैरे तर अशी सगळी लक्षण दिसायला लागतात आणि मग कालांतराने काय होतं की त्याला आपण दवाखान्यात डॉक्टरांकडे डॉक्टर पहिले म्हणतात पहिले जाऊन तुम्ही चेक करून या पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि मग तिथून मग आल्यानंतर मग उपचार पॉझिटिव्ह असेल तर उपचार सुरू होतात निगेटिव्ह असेल तरी उपचार. तर तुम्ही म्हणाल हे सगळं काय सांगताय भागवत याचा संपर्क काय. पण संपर्क ज्या वेळेला आपण या भौतिक जगामध्ये जीवात्मा येतो त्यावेळेला या भौतिकतेचा संपर्क जीवाशी होतो. जसं पाण्याचा थेंब हा शुद्ध असतो पण समुद्र ज्या वेळेला भौतिक जगामध्ये किंवा इथं पृथ्वी तलावर येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पाणी गढूळ मातीच्या संपर्कामध्ये ते गढूळ होतं. अगदी त्याचप्रमाणे जीवात्मा इथे ज्यावेळी इकडे आला त्यावेळेला या भौतिकतेने पूर्ण त्याचे मन इंद्रिय बुद्धी ही सर्व काही दूषित करून टाकली. सर्व काही जसं करोना व्हायरस जसं त्याला संपर्कामुळे तो पूर्णपणे आजारी बनतो तशा प्रकारे जीवात्मा हा आजारी होऊन जातो. आणि यामुळे काय होतं की या परिस्थितीमध्ये हा जो आपण सर्व प्रभुपाद एका प्रवचन म्हणते प्रत्येकाला रोग झालाय कसला भौतिकतेचा रोग आणि या रोगाला आपण पछाडलं जातोय रोगाने आणि पाहतो की हा रोग भक्तिमय जीवनामध्ये पण आपल्याला दिसतो. ज्यावेळी आपण भक्ती करत असतो अनेक काळ अनेक वर्ष आणि भक्ती करत असताना आपण सगळ्या गोष्टी चांगल्या करत असतो पण अशी काही परिस्थिती असते जसं उदाहरणार्थ आपण आपलं शरीर तर ठीक आहे पण मन ठीक नाही तर आतमध्ये शरीराने अतिशय व्यवस्थित सगळ्या कार्य करत असतो पण मनाने तो असंतुष्ट असतो का तर आतमध्ये तो व्हायरस. तर म्हणून भौतिकतेच्या संपर्कामध्ये अति जास्त संपर्कात झाल्यानंतर पण हे असं होत. म्हणून जसं भौतिक जगामध्ये आपण पाहतो की सुरुवातीला आपलं आपण एखादं कार्य करतो किंवा एखादी गोष्ट करत असतो त्या आपण अतिशय ध्यानपूर्वक करत होतो किंवा भक्त असेल तर एखादी सेवा किंवा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी असेल तर अभ्यासामध्ये पहिले चांगलं लक्ष लागायचं पण आता लक्ष लागत नाही कार्य करायला गेलं तर लक्ष लागत नाही किंवा ज्या व्यक्तींप्रती आपला अतिशय चांगला संबंध होता प्रेमाचा संबंध होता आता तो कंटाळवाणी वाटला कशाला जवळ येतो तो जरा आपण नंतर भेटू नंतर बोलू. ज्या व्यक्तीचा फोन भरपूर वेळा तासन तास बोलत होतो पण आता त्याचा फोन नंबर बघून म्हणतात आपण उचलतच नाही तर हे काय आहे की हे ऍक्च्युली व्हायरस आलेला आहे. तर आपल्याला त्या गोष्टी ज्या आवडत होत्या त्या नावडत्या व्हायला लागलेल्या आहेत. जी सेवा जी भक्ती जे अध्ययन जो जप भगवंताची सेवा ह्या सगळ्या गोष्टी आवडत होत्या परंतु कालांतराने ह्या हळूहळू कमी व्हायला लागलेल्या आहेत नको वाटायला लागले. तर काय आहे तर तर हे दुसरं तिसरं काय नाही तर व्हायरस आलेलं आहे. जी गोष्ट, जी डाळ फार सुंदर लागत होती, प्रभूजी आश्रमातली डाळ अशी सुंदर आहे ना, अशी आश्रमात डाळ कुठेच होत नाही, पण तीच डाळ आता बघितली की असं नको, कारण की व्हायरस तोंडाला चव नाही. तर असं का, कारण की या रोग 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 परिस्थितीमुळे, रोगग्रस्त परिस्थितीमुळे. आणि म्हणून ही का असं, कारण की आपण अशा संपर्कामध्ये राहतोय, या भौतिक संपर्कामध्ये जिथे सतत सतत वातावरण बदलत आहे, सतत सतत नातेसंबंध बदलत, सतत सतत सगळ्या गोष्टी बदलत आहे, आणि या अशा संपर्कामुळे, या बदलत्यामुळे आपण आपल्या ध्येयापासून दूर दूर जात आहे. आपण त्या वातावरण राहिल्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळ असं वाटतं आपण सतत सतत त्याच त्याच गोष्टी काय करायचं, सतत सतत हरे कृष्ण जप, सतत सतत तीच सेवा, सतत सतत बॅकअप बॅकअप, किंवा सततच मला कुकिंग, त्या सगळ्या सतत का गोष्टी? कारण की या वातावरणाशी आपण तदात्म्य करतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की मला आपण जरासं चेंज व्हायला पाहिजे, अरे हरे कृष्ण ठेवून जरा नवीन. मी असं काही प्रवचनात नवीन काय सांगेल की जी कोणी सांगितलं नसेल, सतत त्याच गोष्टी काय सांगायचं? तर अशा प्रकारे हे ज्या वेळेला आपली लक्षणं दिसतात ह्याचा अर्थ आपल्याला व्हायरस आलेला. मध्ये डॉक्टर डॉक्टर बरेच डॉक्टरांशी माझी भेट व्हायची, तर ते विचारायचे काय होतंय भक्तांना, मग मी सांगायचं असं असं, अहो प्रभूजी ही सगळी लक्षणं करोनाची आहेत, अहो करोना आलाय तुमच्यामध्ये. तर मी म्हणायचं हो हो. तर मी मला विचार कर, अरे पण काय वाटतच नाही. तर ही सगळी लक्षणं त्याचीच आहेत संपर्क. तर महाभारतामध्ये एक प्रसंग येतो, द्रोणाचार्य ज्या वेळेला पांडव आणि कौरवांना आपल्या गुरुकुलामध्ये शिक्षण देत होते, त्यावेळी एकदा त्यांनी कौरव आणि पांडवांना सगळ्यांना बोलवलं आणि काय सांगितलं की इकडे या सगळ्यांनी आपापले धनुष्यबाण घेऊन या. आणि त्यांनी काय केलेलं, द्रोणाचार्यांनी एका झाडावर एक लाकडाचा पोपट ठेवलेला होता, एकदम झाडाच्या एकदम वरती शेंड्यावर शेंड्यावर, आणि प्रत्येक एक विद्यार्थ्यांना ते बोलवत, आणि भीमानं बोलवलं, भीम इकडे त्या झाडावर काय दिसतंय तुला, आधी पहिला प्रश्न करायचा. ऍक्च्युली ती जी काही परीक्षा होती, ती जी काही परीक्षण द्रोणाचार्यांचं होतं, ह्या सगळ्या कौरव पांडवांचं निशाणेबाजी चेक करण्यासाठी नव्हती. त्यांचं परीक्षण कशासाठी होतं, की किती संयम आहे यांच्यामध्ये, किती मनाची एकाग्रता आहे, हे बघण्यासाठी हे परीक्षण होतं. भयात करीतीने आपल्याला वाटत होतं की नेम मारतात. तर द्रोणाचार्यांनी भीमांना विचारलं, काय दिसलंय तुला? भीम म्हणले, फार सुंदर सुंदर फळ दिसतात, काही पिकलेले आहेत, काही कालांतरानं पिकणार आहेत, मला असं वाटतंय लवकरच ते उतरायला पाहिजेत आणि आपण त्याचा उपभोग घेतला पाहिजे. द्रोणाचार्य म्हणतात, बाजू दुसऱ्या बोलत, दुर्योधन बोलतात, दुर्योधन ये, काय दिसतंय तुला? दुर्योधन म्हणतात, आकाश दिसतोय, झाड दिसतात, त्याच्यावर फळं दिसतात, परत खाली पाणी आहे, आणि एक पक्षी पण दिसतोय तिकडे ठेवलेला. तो दुर्योधनाला पण म्हणतात, बाजूला हो. अर्जुनाला बोलतो, अर्जुन तू सांग तुला काय दिसतंय? अर्जुन काय म्हणतात? अर्जुन म्हणतात, मला फक्त त्या पक्ष्याचा डोळा दिसतोय. तर त्या वेळेला द्रोणाचार्यांनी समजून घेतलं की हा याचं जे काही लक्ष आहे, याचं पूर्ण लक्ष त्या लक्ष आपलं त्या ध्येयावर आहे. आणि त्यामुळे द्रोणाचार्य म्हणाले, द्रोणाचार्याला अगदीच माहिती झालं की याचा परिणाम काय होणार आहे. परिणाम काय? तर अर्जुन बाण सोडणार आणि त्याचा डोळा छेदणार. तर अगदी याचप्रमाणे ही अर्जुनाची एकाग्रता होती, भीमाची किंवा द्रोणाचार्य दुर्योधन यांची एकाग्रता ही नव्हती. त्यांच्या स्तरावर त्यांनी त्या त्या गोष्टी करत होते. तर ही जी काही एकाग्रता आहे ही अतिशय महत्वाची आहे. म्हणून इथे आजच्या श्लोकामध्ये वर्णन येतं की कशा प्रकारे भगवंत हे हृदयस्थच आहेत, हृदयामध्येच भगवंत आहेत, पण त्यांना प्राप्त करायसाठी आपल्याला मनाची एकाग्र होऊन ध्यान करावं लागेल त्यांच्या. आणि या ध्यानाद्वारे भगवंतांना प्राप्त करू शकतो. जसं शाळेमध्ये आम्ही लहान होतो त्यावेळेला एक कथा होती हिंदीमध्ये, मामा की ऐनक. तर ते मामा होते, त्यांचा चष्मा ते डोक्यावर ठेवून त्यांना म्हणजे चष्मा कुठे गेला, स्वतः इकडे कुठे गेला चष्मा, इथे जाऊ सुद्धा जाऊ सगळीकडे शोधत होत. आणि नंतर त्याचा भाचा येतो आणि म्हणतो अरे मामा काय करताय. मामा म्हणतात की अरे माझा चष्मा सापडत नाही कुठं जायचं. ते म्हणतात अरे तुमच्या डोक्यावरच तर आहे ना. अरे लक्षातच नाही. अगदी त्याचप्रमाणे इथे प्रभुपाद पण वर्णन करतात इथे की परमात्मा भगवंत आपल्या हृदयास्थच आहे, पण आपण काय इतरत्र शोधत आहेत. भगवंत इकडे आहे, भगवंत इकडे आहे. भगवंत भौतिक गोष्टीमध्ये किंवा जे काही भौतिक गोष्टीमध्ये जो आनंद आहे, आनंद प्राप्त करण्याची जी इच्छा आहे, ती भगवंतांना शोधण्याप्रमाणेच आहे. एका लेख मध्ये मला वाटते कृष्ण बुक मध्ये वर्णन आहे की सुरुवातीला प्रत्येक जण सुखाचा कृष्ण शोधत आहेत, मला आठवत नाही ते. तर का कृष्ण? कारण की सगळ्यांना आनंद हवाय, सुख हवाय, पण हे सुख भौतिक गोष्टीमध्ये नाहीये, ते भगवंतामध्ये आहे, आध्यात्मिक गोष्टीमध्ये आहे. ज्या वेळेला या भगवंतावर आपलं मन एकाग्र होईल त्यावेळेला खरं सुखी आणि समृद्ध होऊ शकतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये 5व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की ये ही संस्पर्शजा भोगा दुःख न ये होते आदि अंतवंत कोणते न ते शुरमते बुधा. की या भौतिक जगातलं सुख कसं आहे हे अतिशय हे एकदम तुच्छ आहे, आणि कसं आहे त्याचा सुरुवात आणि शेवट आहे. रूपात तात्पर्यामध्ये सांगतात की प्राकृत इंद्रियांच्या संयोगापासून संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुख उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियांची इंद्रिय ही तात्पुरतीच असतात. म्हणून ही जी काही इंद्रिय आहेत, हे जे काही सुख आहे भौतिक जगातले, हे कसं ही अतिशय तात्पुरत आहे, प्राकृत आहे. आणि अशा सुखामध्ये काय आहे, न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे काय? बुद्धिमान व्यक्ती रमण करत नाही. याचा अर्थ असा आहे की बुद्धिमान व्यक्ती रमण म्हणजे भौतिक जगामध्ये भक्त काय सुख घेत नाही का? सुख घेतात मला वाटतंय सगळ्यात जास्त सुखी भक्तच आहेत, आहे की नाही? सगळ्यात जास्त आनंदी सुखी कोण असेल? मला वाटतं या करोनामध्ये, करोनाच्या या लॉकडाऊनमध्ये सगळ्यात भक्तच संतुष्ट आणि सुखी होते. कारण की त्यांना बाहेरच्या लोकांना वेळ कसा घालवा, समजा टीव्ही बघून बघून किती बघणार किंवा मोबाईल खेळून किती बघणार, पण भक्तांसाठी किती आनंद आहे. काही भक्तांना मी फोन केला कसं आहे लॉकडाऊन, तुम्ही फार कंटाळला आहे का? ते म्हणले अहो प्रभूजी लॉकडाऊन अतिशय काय म्हणतात वरदान ठरलं. आम्ही रोज एवढा जप करतो, 64 जप होतोय, भागवत वाचन करतोय, त्याशिवाय इतकं ऑनलाइन प्रवचन आहेत, राजेश्याम प्रभूंची प्रवचन, गौरांग प्रभूंची, ह्यांची त्यांची किती ऐकाय किती आहे. तर हे वरदान ठरलंय आपण. एक भक्त म्हणजे लॉकडाऊन जरी चालू राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. का? कारण की आत्म्याचं सुख मिळत आहे, आनंद प्राप्त होत आहे. आमचे लॉकडाऊनचा 3 महिने मागचे ते फार असेच गेले सुंदर, फक्त मधला हा जो गेला महिना थोडा कठीण गेला. असं वाटलं हे लॉकडाऊन बंद व्हावं लवकर. तर अशा पद्धतीने तर न तेषु रमति बुधा, जो बुद्धिमान जो भक्त आहे, जो बुद्धिमान जो आहे भक्त आहे तो रमण करत नाही. रमण म्हणजे काय? तो आसक्त होत नाही त्यात. प्रभुपादांच्या जीवनामध्ये पाहतो, प्रभुपादांच्या अशा बऱ्याच कथा आहेत ज्यामध्ये प्रभुपादांनी भौतिक गोष्टींचं पण काय म्हणतात स्तुती केली असं कधी म्हटले नाही. हे भौतिक आहे बंद नाही. प्रभुपाद विमानान चालत असताना गेले असताना एकदा तिथं चार्ली चॅपलनचे व्हिडिओ लागले, तर सगळे शिष्य मान खाली घालून असे होते, पण प्रभुपाद असे बघत हसत होते. हा प्रभुपाद टाळून हसत होते. तर त्यांचे असिस्टंट म्हणले, प्रभुपाद हे योग्य आहे का? प्रभुपाद म्हणजे काय? म्हणलं तो जो व्यक्ती आहे त्याला भगवंतांनी अशी काही कला दिलेली आहे की ज्याद्वारे तो सगळ्यांना हसतोय, आणि मी त्याला नाही तर भगवान कृष्णांना पाहत होतो. प्रभुपाद कुठे सेवन अप पिलेले किंवा प्रभुपादांनी एकदा एक म्युझिक चालू होतं, श्रुतकीर्ती प्रभूंना म्हणतात, प्रभुपाद म्हणतात म्युझिक फार छान आहे ना, तर श्रुतकीर्ती प्रभूंना म्युझिकचा फार इंटरेस्ट. प्रभुपाद म्हणते, प्रभुपादांना म्हणतात नाही प्रभुपाद, ऍक्च्युली त्यांना माहिती होत, त्यांना आवडत होतं ते, पण त्यांनी असे कान बंद केले वगैरे काय तरी. प्रभुपाद म्हटले की अरे तुला म्युझिक आवडलंय? मला तर आवडलं, इट्स गुड. म्हणजे अशा बऱ्याचशा लीलेमध्ये पाहतो आपण. एक सुंदर स्त्री चालू होती, प्रभुपाद म्हटले हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर आहे ती. तर हे सगळं असं वाटेल की काय आहे प्रभुपाद एक मोठे एक संस्थापक आचार्य हे असे काही गोष्टी बोलते. इथे न तेषु रमते बुधा या शब्दाचा अर्थ असा आहे की सुंदर आहे म्हणून त्याच्यातच रमण नाही केलं. म्युझिक सुंदर आहे म्हणून पूर्ण म्युझिकच, किंवा सेवन अप चाललंय मग चला घ्या एक कॅरेटच आणा, बॅटलाचं बाटलं फोडा, किंवा चार्लीच आपल्याला बघतच राहा, नाही. त्याला म्हणतात आसक्त, त्याला म्हणतात रमंत. पण जे जीवा जे योगी आहेत किंवा जे बुद्धिमान व्यक्ती आहेत या अशा भौतिक गोष्टीमध्ये रमण करत नाही. हे जे सुख आहे हे सुख कसं आहे? सुरुवात आणि शेवट आहे. त्यामुळे अशामध्ये जीवात्मे असे जे महान जीवात्मे जे आहे जे भक्त आहेत या भौतिक गोष्टीमध्ये रमण करत नाही. मग ते कशात रमण करतात? उपात वर्णन करतात, रमंती योगिनाम अनंत अनंते सत्यानंदम चिदात्मनी इति रामपदेशो परम ब्रह्म भी अभिधायते. तर कशामध्ये रमण करतात? कि ते योगी सत्यानंद चिदात्मन. हे जे काही योगी आहेत, हे जे काही शुद्ध भक्त आहेत, हे भगवंतामध्ये रमण करतात. भगवंतां प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांचं कनेक्शन बघतात, भगवंतांचं अस्तित्व पाहतात. आणि त्यामुळे जरी आपल्याला बाह्यकरतीने पाहायला दिसतं की अरे प्रभुपाद असे करतात, प्रभुपादांनी सेवन अप पिला वगैरे वगैरे, पण प्रभुपादांची चेतना काय आहे ही अतिशय उच्च आहे. म्हणून खूप वेळा की आपण कार्य आपण काय क्रिया करतो यावर यावर जीवन यावर यावर अवलंबून नाहीये, पण कुठल्या भावनेत ते कार्य करतो हे फार महत्वाचं आहे. तर म्हणून इथे प्रभुपादांनी इथे वर्णन हेच केलं की कशा पद्धतीने या भौतिकतेमध्ये रमण न होता कमाणे. आपण ह्या देवी देवतांचं वर्णन करताना खटवांग ऋषी म्हणतात, खटवांग मुनी म्हणतात की या स्वर्ग लोकामध्ये जे काही इथले एवढ्या उच्च दर्जाचे लोक आहेत यांना पण भगवंतांना प्राप्त करणं अतिशय कठीण आहे. तर मनुष्य जे भूतलावरचे मनुष्य यांच्याविषयी काय बोलावं? आणि खरंच आहे, आताच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं की कलियुगामध्ये भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती यांना भगवंताविषयी ज्ञान द्यावं लागतं, सांगावं लागतं. आणि सांगून पण म्हणजे अरे काय हे कसं सांगताय आम्हाला, तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो. भक्ती या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्णपणे कलियुग हे जे आहे कलियुग अतिशय पतित अवस्थेचे युग आहे. असं वर्णन आहे की कलियुग फक्त याच भूतला असतं, बाकी कुठल्या इथं नसतं, कलियुग फक्त इकडे असतं. आणि इथे सगळे काही कसे लोक आहेत, आळशी, अतिशय तो श्लोक आहे, मंद सुमंद मतयो मत भाग्य विपद्दिता, अतिशय आळशी आणि भाग्य त्यांचं नाहीये अशा लोकांचं हे युग आहे. आणि हे यांचं जे सगळ्यात खरं किंवा सगळ्यात आनंदाचं काय स्थान किंवा सुख असेल ते म्हणजे काय, भौतिक इंद्रिय भोग. का? कारण की या संपर्कात आल्यामुळे त्यांना असं वाटतं की हेच खरं सुख आहे, हाच आनंद आहे. ते म्हटलं अरे दुःख आहे, अरे दुःख पण पाहिजेच की जीवनामध्ये, दुःख नसेल तर सुखाचा आनंद कसा मिळणार. हलधर महाराजांचं प्रवचन ऐकत होतो, हलधर महाराज ब्रह्मचारी क्लास वर्गात देत होते, ते म्हटले की ऍक्च्युली ग्रस्त जीवनामध्ये, आता ते म्हणत होते ग्रहमेदी, फार त्रास आहे, फार म्हणजे भरपूर भरपूर कष्ट आहेत. हे असूनही ते सांगत का नाही कष्ट आहेत आपल्या जे काही आप्त मुलांना, बाबा मी चूक केली आता तू करू नको जा ब्रह्मचारी हो, असं फार तुरळक ब्रह्मचार्य ग्रस्त असेल की तो सांगेल की ब्रह्मचारी व्हायला. तर त्रास तिकडे आहे पण काय आहे की ते सांगू शकत नाही. तर सांगाय महाराज सांगत होते की या भौतिक जगामध्ये इतका त्रास, इतक्या समस्या सगळं काही असतानाही त्यांना असं वाटत नाही की हा त्रास आहे. भक्तिसिद्धांत ठाकूर ती कथा सांगतात चाराण्याची सर्कस, त्या सर्कशीत प्रत्येक जण जातो, चाराण्याची सर्कस म्हणून तो जातो तिथे आणि आत गेल्यानंतर कोणच नाही आणि आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे त्याला भरपूर असा गुद्दा मार दिनतो आणि मार मिळाल्यानंतर तो बाहेर येतो आणि त्याला असं वाटतं अरे आता बाहेर आल्यानंतर एवढी लोक मला काय म्हणतील. म्हणून ते काय करतात, एकदम कपडे बिपडे स्वच्छ करतात आणि म्हणतात मध्ये बाहेरचे लोक म्हणतात काय कशी वाटली सर्कस, एक नंबर, अशी सर्कस मी कधी पाहिली नव्हती. आणि तो तू पण जा, का? कारण की त्याला जो मार मिळाला त्याला पण विरोध आहे, सर्कस बघायला आलाय. आणि अशा प्रकारे त्याला या समस्या या प्रॉब्लेम त्यांनी सांगायला पाहिजे, बाबा नऊ नका, मार खात मार मिळतो तिकडे. पण काय भौतिक जगामध्ये दुःख एवढं काही आपल्या अंगवळणी पडलेलं आहे की दुःख नसेल तर मग काय जीवनाला काय अर्थ. महाराजांनी ही कथा सांगितली, महाराज म्हणले की याचा अर्थ असा नाही की ब्रह्मचारी सुखी आहेत, नाही ते पण दुःखामध्येच आहे, ते पण तेवढेच दुःखात. इकडे बाहेरचे लोक मार खातात बाहेरच्या व्यक्तींकडनं, इकडे आतले लोक आतल्या लोकांचे मार. तुकाराम महाराज म्हणतात ना काय हा रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, अंतर कधी आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे युद्ध आहे. तर अशा पद्धतीने या कलियुगा या भौतिक जगामध्ये भौतिकतेच्या संपर्कामध्ये अनेक अनेक त्रास होत राहतो आणि या त्रासामध्ये त्याला कशेच भान राहत नाही. भक्ती भगवान या सगळ्या गोष्टी काही इच्छा होत नाही. आजारपणामध्ये आजारपणातलं आजारपण येतं त्यावेळेला प्रत्येक भक्ता किंवा व्यक्ती मी पाहतो, मी स्वतः अनुभवलोय, पण आपल्या आजारपणात वाटतं की चला आता जप करूया हरे कृष्ण अहो अंगात त्राण नाहीये, शक्ती नाहीये, खायला टेस्ट नाही लागत, खाणं जे गोष्ट आवडती ती गोष्ट पण दिली तरी खायला चव नाहीये, हरिनामाची टेस्ट कशी येईल. हरिनामाची टेस्ट यायला अजून भरपूर हरिनाम घेतल्यावर टेस्ट येणार आहे, पण नाम जप करतो कधी आजारपणात होत नाही. कारण की आजार रोग परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्या भौतिक गोष्टी पण करायची इच्छा नाही, आंघोळ करायची इच्छा वाटत नाही, असंच पडून राहावं वाटतं, काहीच करूशी वाटत नाही. अरे बाबा प्रसाद घेतो, गोळी खा, घेतो सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तो करतो, तरी पण नंतर करतच नाही. आणि म्हणजे अरे तू ताप आला गोळी खाल्ली नाही, अहो विसरून गेलो, किती खाऊ प्रभू, तोंडाला कडू पडलेलं आहे, खायची इच्छा नाहीये, अरे पण ते औषध आहे ते खाऊन तुला बरं वाटणार. तर अशा प्रकारे आपण ही रोग परिस्थितीमध्ये आहो, भौतिकतेच्या संपर्कामुळे आल्यामुळे हा व्हायरस आतमध्ये गेलाय, त्यामुळे आपल्याला आचार्य ओरडून ओरडून सांगा हरिनाम घ्या, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे, ध्यान लावा भगवंतावर ध्यान, तर हे नाही करतोय, करायची इच्छा नाहीये, टेस्ट नाहीये, तर हे व्हायरस आत आले. आणि म्हणून यासाठी ते म्हणतात की जसं इथे सांगितलंय पहिल्या दुसऱ्या भागामध्ये प्रभुपाद म्हणतात की अशा भौतिकतेने मन विचलित असणाऱ्या लोकांना ध्यान करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. पण ती ही विधी भौतिक आहे, म्हणून आजारपणामध्ये पण आपल्याला कधी कधी सांगतात तुम हे करा काय नॉन स्पायसी भाजी खायची, अरे चव नाही ती, परत अजून अशी नॉन स्पायसी खायला घालताय तुम्ही. म्हणजे ज्या काही कृती आहेत एक तर करायची इच्छा नाही पण त्या कृती पण कठीण कठीण देतात. डॉक्टर म्हणतो भरपूर पाणी प्या, अरे पाणी प्या पण किती पाणी, पाणी अशा अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या मनाला करायच्या इच्छा नाहीत आणि त्या कठीण वाटतात. आणि मग असा एक डॉक्टर मिळतो आपल्याला अतिशय सोपा मार्ग, प्रभुपाद शेवटच्या भागात सांगतात काय की भक्तियोगाचं आचरण करा. ज्या वेळेला ही दिव्य विधी सांगितली प्रभुपादांनी की ज्या वेळेला भक्त्या माम आम्ही जाणाती यावन यावस्य तत्वदा, तर प्रभुपाद श्लोकामध्ये सांगतात की ही भक्ती ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला अतिशय सोपा मार्ग आहे. ध्यान योग आणि भक्तियोगाचं थोडीफार आपण तुलना बघू शकतो की कसं ध्यान योगामध्ये अनेक अनेक आसनं आहेत, आठ प्रकारची वेगवेगळी आसन प्रत्याहार वगैरे, त्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून तो सिद्धीच प्राप्त करतो आणि सिद्धीद्वारे मग तो हवेपेक्षा हलका होऊ शकतो, पाण्यावर चालू अशी सिद्धी प्राप्त होऊ शकते. आणि कालांतराने त्या सिद्धीद्वारे त्याचा दुष्परिणाम असा होऊ शकतो की त्याला गर्व होऊ शकतो, माझ्यासारखा कोण आहे, आणि मग तो त्याचं पतन होऊ शकतं. परंतु असा या मोहातनं पण तो एखादा योगी बाहेर निघेल आणि तो ब्रह्मलोकात पोहोचू शकतो. परंतु ब्रह्मलोकात जरी तिथं गेला तरी पण आ ब्रह्मभुवनालोके पुनरावती जातो, ब्रह्मापासून ब्रह्मलोकापासून तिथून खालचे सगळे लोक आहेत ते काय आहेत, हे दुःख हे जन्ममृत्यू चक्र आहेच. त्यामुळे असे जे जीवात्मे ब्रह्मलोकात जरी गेले तरी त्यांनी भगवंतांना प्राप्त करण्याची जर इच्छा स्ट्रॉंग ठेवली तर ते तिथून ते वैकुंठाला पोहोचू शकत, परंतु जर नाहीच केली तर ते पुन्हा तिथं ब्रह्मस्तर प्राप्त करून असत. तर ही स्थिती तिथे आहे. परंतु भक्ती मार्गामध्ये जर पाहिलं जो तिसरा मार्ग शेवटचा प्रभुपाद म्हणतात की तो म्हणजे काय अतिशय सोपा मार्ग आहे. या भक्ती मार्गाद्वारे जीवात्मा हा भगवंतांची प्रेममयी सेवा करू शकतो. भक्त्या माम अभिजानात, मला भक्तीद्वारे जाणता येत. एका टिप्पणीमध्ये प्रभुपाद बलदेव विद्याभूषण म्हणतात की साखरेला जीवेनेच आपण जाणू शकतो. साखर फार गोड आहे त्याने हातात दिली, आपण म्हणजे हा फार गोड आहे, अरे हातात घेऊन काय खाऊन बघ ना, खाल्ल्यावर समजते गोड आहे की नाही. तर जिभेनेच चाखल्यानंतर ती साखर गोड आहे का कडू आहे समजते. एकदा असं झालं की एक फार पूर्वी एक तुरटी होती आणि ती तुरटी मिक्सरमध्ये ग्राइंड करून एका डब्यात ठेवली होती आणि मला असं वाटलं ती साखर आहे आणि मी ती साखर घेऊन खाल्ली. आणि ते औषध बनवण्यासाठी आमच्या भक्तांनी ठेवलेली होती, तर ते मी खाल्ल्यावर लक्षात आल्यावर मग ही काय साखर आहे, हे साखर नाही तुरटी आहे. तर हातात घेतल्यानंतर मला कळायला पाहतो अरे तुरटी आहे, नाही जीवेव गेल्यानंतरच कळाल. अगदी त्याचप्रमाणे भगवंतांना प्राप्त किंवा भगवंतांची सेवा ही भक्तीद्वारे भक्तियोगाद्वारे भक्त्या माम आम्ही जाणार, मला भगवंतांना जाण्याचे तर भक्तीद्वारे जाणू शकतो. अन्य दुसरा कुठला मार्ग आहे परंतु तो अतिशय खडतर आहे इतर मार्गांपेक्षा. हा जो भक्ती मार्ग हा अतिशय सोयस्कर आणि सोपा दिलेला आहे. म्हणून आपण या कलियुगामध्ये आपण पाहतो की हे जे काही कलियुगातले आपण जीव आहोत प्रत्येकांचं आयुष्य कमी आहे, शरीरयष्टी पण फार एवढी काही सुदृढ नाहीये. खूप वेळा आपण पाहतो भक्त दाखवायचा असेल एखाद्या प्रोग्रॅममध्ये, पिक्चरमध्ये किंवा टी व्ही सिरियलमध्ये, तर सुदामा ब्राह्मण असा धस्तपुष्टून दाखवतो एकदम असा. कारण की भक्त आहे ना, भक्त असा तर शरीरयष्टी पण धड नाही आहे कलियुगामधल्या भक्तांची. तर असे भक्त, अशी भक्ती करण्यासाठी आपल्याला काय आहे, फार सोपा मार्ग दिलेला आहे. तो काय म्हणजे काय, भगवंताचं नाम कीर्तन. आणि भगवंत अतिशय सुंदर या भक्ती मार्गामध्ये येण्यासाठी वेगवेगळी सुंदर जाहिरात करत, भगवंत सुंदर मधुर दर्शन, सुमधुर कीर्तन आणि जप किंवा शास्त्र, भगवंताच्या सुंदर सुंदर कथा, ज्या कथांचं आपण श्रवण करू किंवा नामजप करू, कीर्तन करू, याद्वारे आपोआप आपला हे जो भौतिकतेचा रोग आहे, हा जो व्हायरस आहे, हा नष्ट होईल. हा सोपा मार्ग आहे, जसं काय तो काढा, रोज काढा प्यायचा, गरम गरम, कडू असला तरी पित राहायचं. काढा म्हणजे काय, हरे कृष्णा नामजप, सकाळी उठून जप करायचा. तो रोजचा रोज काढा पिला की काय होणार, रोग प्रतिशक्ती वाढेल. आणि काय दुसरा उपाय त्यांनी सांगितला, रोज वाफ घ्या, सकाळ संध्याकाळ वाफ. वाफ म्हणजे काय आहे, भक्तांचा संग जो गरम आहे. पण काय वाफ आवडते का, दिवसभर वाफ घेत बसतो नाही. रोज किती वेळ घ्यायची, 3 वेळा घे, तू आजारी आहेस. तसा भक्तांसंग कायम रोज न चुकता घेत राहायला पाहिजे. तर आमचे भक्त म्हणतात की भक्तांसंग हा वैयक्तिक एकटं फोनवर किंवा इथं घेण्यापेक्षा आपण जे सामूहिक रीतीने कीर्तन होत असतं तिथं येऊन घेणं, मॉर्निंग प्रोग्राम, गुरुपूजा किंवा संध्या कीर्तन, अशा वेळेला एकत्र येणं, भेटणं, कीर्तन करणं, उत्साहाने आनंदाने कीर्तन करणं, ती हे काय आहे, वाफ. जे वाफेद्वारे नाकातून आतमध्ये जर गेलेला व्हायरस नष्ट होईल, हरी कीर्तनाद्वारे. हे झालं वाफ. आणि दुसरं गरम पाणी. गरम पाणी काय आहे, गरम पाणी आहे शास्त्र अध्ययन. शास्त्राचं अध्ययन करलं पाहिजे. गरम पाणी करायचं म्हणजे एक भक्ताला म्हणलं, अरे तू गरम पाणी का पित नाही, प्रभूजी काय ते ती मशीन माझ्याकडे नाही आहे, ती तिकडे वरती जावा मग पाणी गरम करा, हे सगळं. त्यावेळी अशी स्थिती होती, आता सगळ्यांच्याकडे मशीन आलेले आहेत भक्तांच्या कृपेने. तर मग त्याला ती कंटाळा वाटतो, पुस्तक ही गरम पाणी म्हणजे शास्त्र अध्ययन. अहो काय कधी वाचायचं, ते लायब्ररीत जा, चावी शोधा, ते चावीला मूलराम पूर्ण शोधा, आणि ती चावी भेटली तरी ती नंबर शोधा, आणि ते पुस्तक काढा, मग वाचा. वाचलं की परत झोप येते. पण हे सातत्याने करत राहा, वाफ घेणे, गरम पाणी पिणे आणि काढा पित राहणे, त्याद्वारे हळूहळू तो व्हायरस स्वच्छ होऊन जाईल, निघून जाईल, आणि आपली काय इम्युनिटी वाढेल, रोग प्रतिकार शक्ती एवढी वाढेल की मग परत जर आला कोरोना तर कशाला, आपण दुसऱ्यानं करुणा करू, भगवंतांची वैष्णवांची करुणा, भक्तीची करुणा देऊ. तर अशा पद्धतीने या कलियुगामध्ये प्रभुपादांनी अतिशय सोपा आणि सुसुरित मार्ग दिलेला आहे, हरिनाम, हरी कीर्तन आणि हरी सेवा, वैष्णवांची सेवा, ज्याद्वारे आपण काय करू, या भौतिकतेच्या संपर्कात आपण जरी गेलो तरी आपल्याला या रोग परिस्थितीतनं जावं लागणार नाही. म्हणून हा अतिशय सोपा मार्ग आपल्या सगळ्यांना कलियुगात दिलेला आहे. आणखीन शेवटची गोष्ट म्हणजे सांगायची, प्रभुपाद एक सुंदर वर्णन करतात की ध्यानयोग आणि भक्तियोग यामध्ये याचा फरक सांगताना म्हणतात की ध्यानयोगामध्ये किंवा इतर योगांमध्ये साधक आपल्या बळावर, आपल्या शक्तीने, आपल्या तपस्याने या ध्येयापर्यंत पोचतो भगवंतापर्यंत. परंतु भक्ती मार्गामध्ये होतं काय की साधक हा पूर्णपणे भगवंतावर शरणागत असतो. तो कधी तो म्हणतच नाही, भगवंता मला, मी तुमच्या शरण आलेलो आहे, तुमची कृपा करा आणि मला या भौतिक जगातनं बाहेर काढा. तो पूर्ण शरणागत असतो. प्रभुपाद उदाहरण देतात, जसं एक माकडाचं पिल्लू असतं आणि मांजरीचं पिल्लू. माकडाचं पिल्लू आपण पाहिलं असेल तर ते त्याच्या आईला असं धरून ठेवलेलं असतं आणि ते कायम धरून ठेवून माकड जी मादी जी आई आहे माकड, ती वेगवेगळ्या ठिकाणी फांद्यावर उड्या मारत असते, पण त्यावेळेला ती जे पिल्लू आहे त्याच्या शक्तीने तिला पकडून ठेवलं आणि त्यावेळेला ती पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. का, कारण की त्याचे स्वतःचे बाळाचे प्रयत्न आहेत. त्यामध्ये पडू शकतो. परंतु मांजरीचं पिल्लू जर पाहिलं तर मांजरीचं पिल्लू मांजरीला पूर्ण शरणागत असतं, ते पकडून धरत नाही, मांजरच त्याला पकडून धरते आणि त्याला इकडनं उचलून तिकडे तिकडे सात घर फिरवत राहते. अगदी त्याप्रमाणे जी भक्ती योग आहे, भक्ती मार्ग अतिशय सोपा आहे. आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला कुठं पकडून धरायचं नाही, ध्यान करायचं काही नाही, फक्त आपल्याला भगवंतावर शरण जायचंय. भगवंतांनी दिलेलं जे आचरण, दिलेलं जे काही मार्ग आहे याचं अतिशय चांगल्या प्रकारे पालन करायचं. जर आपण असं पालन करू आणि या पद्धतीचा अवलंब करू, त्यावेळेला आपण ती जी मांजर जी आहे आपल्या बाळाला उचलून घेऊन जिथे तिथे नेऊन जाते, ती बाळ अतिशय सुरक्षित आणि सुरक्षित राहतं. आपण ही अशाच प्रकारे जर आपण आचार्यांचं दिलेलं जे मार्गदर्शनानुसार आपण पालन करू तर आपण ही अशा भौतिक रोगग्रस्त परिस्थितीतून आपण आपलं रक्षण होईल. आणि म्हणून इथे प्रभुपाद आजच्या श्लोकामध्ये हेच सांगतात की हा जो भक्तिमार्ग आहे हा अतिशय भगवंतांना प्राप्त भक्तिमय सेवा. एक मिनिट, भक्तिमय सेवा या त्यांचा साक्षात्कार करून घेण्याचा दिव्य विधी आहे. खटवांग महाराजांनी पण हा विधी पालन केलेला आहे. तर म्हणून भक्तिमार्गामध्ये हा अतिशय स्वतः एकदम सोपा मार्ग, याच्यामध्ये कुठली पात्रता योग्यताची काय गरज नाहीये, किंवा त्याचा वेळेचं पण बंधन नाही, किंवा वेळ भरपूर लागतो. ध्यान योगामध्ये अनेक काळ ध्यान करायला लागतो, परंतु इकडे खटवांग महाराजांच्या जीवनातून पाहतो की त्यांना विचारलं किती वेळ शिल्लक आहे आणि त्यांनी म्हटलं की थोडा एक क्षणच बाकी आहे, आणि ते लगेच खाली गेले आणि भगवंतांची ध्यान केलं किंवा भगवंतावर आपलं मन केंद्रित केलं. तर म्हणून आपला पण वेळ संपलेला आहे, किती वेळ शिल्लक आहे. तर इथे आपण थांबूया आणि आपल्या या भक्तिमार्गामध्ये आपलं मन तन बुद्धी सगळं काही एकाग्र करून आपण या रोगग्रस्त परिस्थितीतून बाहेर निघू. हरे कृष्ण. क्षमा करा, काही बोलू असेल अचानक एक्स्ट्रा. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.